بسم اللہ الرحمن الرحیم. فکر و خبر فقہ شافعی و اسلامی افکار کے زیر اہتمام مورخہ 28 جون 2016 لائیو پروگرام بتر فونار پسون گلے نوایتی سوالات کے جوابات مولانا خواجہ معین الدین اکرمی ندوی کی زبانی اسلامی افکار ڈاٹ کام بتر پیش خدمت شے.
بہتر کا مسلمان زکاتی کے روپے فوراً دن پڑھو کا اگر دھروں چاہتا خاص اس لیے موقع اوپر ترین دھرو سکتا اگر زائد ان کے لیے ترین ہے ٹائم اوپر ترین تے زائد اللہ تم کا جگہ بھرپائی کرو گا پڑتا. شکریہ. دونوں کمائی ملو نشے ایک تے اسکول پڑھوچی کمائی کو اشے انی جگہ بینک جی کو کمائی ہے اگر تنجے گا کا یہ تا نا میں کھاؤ سکتا اگر خالص بینک جی کا کمائی ہے دوسری کون تو حلال کمائی تے جنا ہے ترین تسلے موقع پر امی کہیں تنچے کر تو بھاڑو وغیرہ گھٹلا ترین تجے بدلتو حصو ایک کٹلا اندازن دادا تیٹلی روپیہ کاڑون کنو احتیاطن کنا دو مسکینہ بغیر سوپچی نیتیں صدقہ کرچے بہتر. مطلب آئلو بھاڑو اگر ہم مسکینہ دیتا تین سمن نکے اگر امی خون خون دلہا ترین تیزی ایک اندازن کٹلی روپیہ داتا کبنو حساب کرون امی تی روپیہ جکا ہے مسکینہ دلن مسکینہ دوں چھے اگر تیجی کمائی تو دونوں طرح کی کمائی اشے ایک حرام کمائی کو اشے یعنی حلال کمائی کو اشے تری اس لیے صورت بتر بہتر کا مسلمان ہمیں خانہ تو رہے ورنہ کھاؤ سکتا ہمیں. السلام علیکم. ہلو ابو لیکی لاش مسلمان اچھی کا ہندو اچھی میں کلنا ہے مسلم علاقہ بھی تر اگر جگنتے ہیں تیجی لاش مل لیتے ہیں یعنی تیجی ظاہری حالات مطابق ہم کا اسی محسوس جاتا کرنا تی مسلمان ابو لی بلون ترین مسلمان اچھی حکامات مطابق تیجی نماز جنازہ تجیز تکفین وغیرہ پڑھن کرو مسلمان ہے قبرستان دفن کرتے ہیں اگر ہندو علاقہ مل لیتے ہیں یعنی بظاہر تیجی حالات سے ہم کا اسی کے والکو پڑتا کہ مسلمان ہوئی بلون ترین تیجی ہمیں ذمہ دار تھا نہیں. السلام علیکم. السلام علیکم. مالی صدقہ سلسلہ بھی سما سے اتفاق ہے کہ مال مالی صدقہ تاندول یا روپے وغیرہ کا صدقہ کردہ ترین تو ثواب تن کا پہنتا. البتہ دوسرے کن تو چیزوں سے قرآن آیات وغیرہ پڑھن تن کا اسال ثواب کرتے یہ جی سلسلہ دنیا طرح کی رائے سے اکثر علماء یہ قائل وٹا کا اتلان قرآن وغیرہ سواب پڑھ لوگ سواب جگہ تنگا پہتا.
وعلیکم
السلام. سلام دلہ کون عبداد؟ ہاں قرآن کھیجے اوپر رہنا کو بغیر تک مسا کے ہاتھ لوں جانا ہے مسا کروں گا ہاتھ لوں گا موبائل رہو یا بھی کون تو تختی اوپر برون رہو تک جگہ مسا کروں گا ہاتھ لوں گا بالکل.
علیکم.
وعلیکم السلام.
عبدالرحمن صاحب اندری
جی
جی کون سی مانشی بینک کا ٹوکن قرض وغیرہ دیتا ہے بڈی بھروسہ سے وہ بڈی کی روپئے طلب کر دیتا ہے ہم جو مار کرنا کام
نہیں صحیح نہیں دوں आपली थकलेली जोरी असं बँकातून कर्ज घेतात आणि बँकेचे कर्ज आपल्यावर असे बोलून माणसाकडसून बड्डी मारूचे असं बड्डी मागवतात आणि त्याला ते आपलं एक बहाना करून घेतात असं त्यांना बड्डी मारू बोल मागली सुरुवातीवर जे काय बड्डी बड्डी भरू तुमचे का सही नाही आहे तुमचे हे सिलसिला मध्ये एहतियात करू का
आणि
मजबुरी आले ते हा मजबुरन कोणी मजबुरी आले ते कर्ज घेतला ते तो कर्ज वालो झालो लिहाजा त्याचा ते जो कर्ज अदा करूचा असो आम्ही जे काय आमच्याकडची रुपये आहे त्यांना देऊ सकता नसेल जकातचे को रुपये देऊ सकता नगर जकातीचे को रुपये आमच्याकडे नाही जिकून आहे इथले मजबुरी स्वतःवर आम्ही त्यांना देऊ सकता
देऊ
शकतो ना.
బెంకాతుకు పలా వర్క దూన్ డై వర్క తీన్ డై ఇంట్రెస్ట్ మిల్చరదా టెన్ రూపాయ మిల్చరదా టీ రూపాయలు కోనా టంచి జాదా ముస్తాయి వాడే కోనా టంచి జాదా అంటారాడే
టీ రూపాయ
గరీబ్ ఎగ్జామ్
एकदम गरीब मनसे जो है तनका जो तसे बगैर सॉप्शन नहीं थे ना मी 3 रुपये सदका करूचे ताकि आमचे ऊपर असलली जे काय जिम्मेदारी बोझ जे खतम जाऊ नको तो मी ते जन 3 रुपये देते ना मी कोणा तुमच्या टेमा ऊपर जे काय सदका करूची जे काय सॉप्शन नहीं धरवणे
आणि गरीब बनन मतलब स्लो मतलब गरीब बनन बाग स्लो राहिले की त्यांना दुसऱ्या बनन पावता
कोण तो गरीब जणांना एकच बहराल गुराबा सो जे कोणते तिशीच बगैर सॉप्शन येते सदका करतो मतलब का होला आमच्या व्हायला आम्ही आमची जिम्मेदारी खतम करतो आमच्याकडे ना खाणं कमी तिशीस. वालेकुम सलाम. जी
कुरान पडू
नाही नाही हाल ते जनाबे तो कुरान पाक पडू सके नाही हात लावून को पडू सके ना हात लावायला तू पडू सके
काय
म्हणलं ऐकू पण दादा साफ जा मी वळखल ना काय बोलतो खेळ ना
40 दिवसा
जी जी 40 दिवसा भी था बाल वगैरह काढू का बोलून
आणि आमक
तिशी काही नाही तिशी काही हदीस नाही त्याची एक मिकदार आणि त्याचा एक वक्त बयान करून गेला की हिस्से की जो 40 दिवसा भी था त्याचे काढू असू का बोलून त्याचे मग लिहि झालं की त्याचे मग झालं तरी नाव तिशी काय तिशी नाही हदीस भी तिशी तर काही मना नाही
आणि ते नावाज आले का रोजे
काय म्हणले
रोजे पण कबूल
नाही नाही कबुलियत आणि आदम कबूल जाणं तर हौसो त्याच्या उपर मामला नाही बहराल कबूल जाऊचे हेच आपण आले आम काय हुकूम देऊन गेलो कसले एटले मुद्दे ते काढू काम ते त्याची नावाज कबूल जाऊचे ना हे जाऊचे ना बोलणं बल्कि जे नावाज इन्शाला कबूल दादली तिशी काही साफ तरावर त्याची नावाज कबूल जाऊचे नाही करूचे नाही म्हणून काय नाही सलामुअलैकुम.
मला एक सवाल होता आजकाल मोबाईला भीतर कुरान ऍप्लिकेशन डाऊनलोड करतात
जी
तर कुरान ऍप्लिकेशन डाऊनलोड करतात ती आम्ही किंवा बाहेर गेले तर आम्ही किंवा बाथरूमात वसच्या येत रेन आमचा मोबाईल युज करतात ती सुरू आहे मोबाईलला कुरान आलं तर आम्ही मोबाईल रुची काय आहे
बेहतर का उठला
कुरान मोबाईल हा
अगर स्क्रीन ऊपर कुरान असे तरीन कोणती सुरतन भीतर घेऊ सके नाही अगर स्क्रीन ऊपर कुरान नाही तरी बेहतर का उतलान मोबाईल बाहेर सोडू असते वरना मोबाईल भीतर आहे कुरान शरीफ तरी घेऊ सकता क्या का उतलान आमचे फुकाह इकराम बरवला का उतलान अगर एक माणूस बाथरूमा भी धोता आणि त्याच्या हातात कोणती इथली मुतबर्रक नाव अल्लाचे नाव इथली कोणती चीज आहे तर तो आपली मुठ्ठी भीतर बंद करतो ना नका मशी आपली मुठ्ठी भीतर बंद करून ठेवतो त्यासोबत अगर जे काय कुरान शरीफ भीतर असे ते बंद असायला झाले त्याची आम्ही कुरान घेऊन गेला झालं आम्ही मोबाईल घेऊन गेला झालं अलबत्ता एहतियात तब जे काय बाहेर सोडून गेला निके लेकिन स्क्रीन ऊपर अगर कुरान शरीफ आहे तरी त्याला भीतर भीतर घेऊच नाही
अस्सलाम
वालेकुम. अल्हम्दुलिल्लाह
मारे मानली सवाब सफापर वाले ताऊ गरम गुरु ताऊ कुछ करता ना मेरे गरम गुरु होता नवली आने के मारे गुरु बिस्तर प्रॉपर क्यों काम अच्छा है
एक माणूस सफा उपर येऊन बसला ते इबादत करते वाटे त्याच्या मगीर आपला काही जरूरत सब उठून गेलो मसलन इस्तिंजाची जरूरत पडली या बीसले काही काम पडले उठून गेलो तो ठाव धरून गेला ते तरी ते ठावाचा हकदार तो कस तो ठाव धरू सकता आणि माणूस अगर बगैर कोणतं ह्याचे पहिली कधी येऊन ठाव बुक करून होता आणि ते आपला मन असल्या टायमावर येतात हे सही नये कोण माणूस गती तर पहिली येऊन बसला ते त्याचा हक ते ठावावर बसू जाऊ अगर तुम्हाला कळू का झालं तो माणूस पहिली आशी आणून धरून गेलो का या इबादत करते करते उठून गेलो कळून राहू का ना ते अगर तो माणूस खामखा इलो आणिशी धरवला त्याने गेला ते कळता तर आम्ही त्याला हटवू शकता कारण पहिली येऊन तुम्ही बसल्याने तो इबादत करते बसलो होतो बैसून करून आपली जरूरत गेला ते जरी त्याचा हाकतो पहिली जी नाही कोण येते कफा बसले जाओ या सगळे वर्षी जाओ जे कोण पहिली सफा पर्यंत बसले त्याचा हक पहिली
वालेकुम
जी
नावाज
पडू शकता अगर पहिली का विचार पडला आम्ही त्याच्यामुळे आमका कोणती नवाज पडूची असे त्याने पडू शकता अगर जे काय आहे तहज्जुद नवाज पडूचं पहिली तुम्ही तुमचा इरादा असला नको तुम्ही वितर जे काय सुरू बी पडू शकता कारण जे कोणतं हुकुम आहे की तुमची वितरेची वितरेची नवाज तुमची जे कोणत्या आखरी नवाज हुकुम जे कोणतं हुकुम झाला हदीस भीतर हो सुन्नत नवजी सल्लो हुकुम हो लिहाजा अगर इब्तदा भीतर कोणी माणूस वितर नवाज पडला ते तर तो मग उसून कोणती नवाज पडू शकता ते पडू शकता तहज्जुद नमाज सबब तहज्जुद नमाज बोला रात्री उठून पडूची नमाज बोलतात अगर एक माणूस सगळी रात्रीच जागे राहता तर त्याला बी नीर लावू काम काही जरुरी नाही नमाज पडू शकतात सगळी रात अगर तो जागे वाटे तर काही ओढू काम जरुरी नाही त्या तहज्जुद नमाज नाही शर्त नाही नीर लावू काम शर्त नाही आम हालात भीतर आम हालात भीतर हुकुम का कफलान एक माणूस तहज्जुद नमाज पडता बोलान तो रात्री वडगला उठून पुढची नमाज बोलते का तहज्जुद नमाज बोलते अगर एक माणूस सगळी रात्रीच इबादत भीतर जागे वाटे आणि इबादत करते वाटे आणि तो कॅमुल्लाईल तर उभे राहतात तहज्जुद नमाज उभे राहतात तर त्या सगळ्या वडगूचा असं शर्त नाही त्याचा नमाज करू शकतात दुसरे जे
जागे
नाही एक माणूस जागे वाटायचं त्याचा हुकुम तो कच जातलो त्याचा तहज्जुद नमाज पडू शकतात तशी काय नाही बादत मित्र हुकम काय तो जागे वाटे आणि तो नमाज पडता रात्रीची सलातुल्लाईल या तहज्जुदची नमाज कॅमुल्लाईल कोणती नियत करता तो तरी तो नाही नमाज पडू शकतो कपडे काढून देऊ शकेल अगर आमची कापडाची अंगड असे या जे कोणती कपडे त्यांना जरूरत आहे तिकच कपडे आम्ही आमच्या अंगडीमध्ये एकटे वाटे तरी आम्ही जकातीची नियतीन त्यांना जे काय आमची हे घेतल्या देऊ शकतात अगर आमची ती दुकान नाही तर आमची आमची रुपये आहे तर आम्ही रुपये सांगा देऊ वालेकुम सलाम नाही आवाज आयला तुमचं आवाज साफ आहे तुमचं जरा जकात आणि सदकाचं डिफरन्स असतात तुम्ही जकात बलान आमच्याकडे जो कोणतो माल असे ते माला उपर एक मखसूस मिकदार भितर माल आमच्याकडे असे त्याची मिकदार बयान करू आता का उचलान 85 ग्राम बंगार या 95 ग्राम चांदी हे जे बकद रुपये आमच्याकडे असे आणि एक वरस धरून है आमच्याकडे एक वरस झालो त्याच्या उपर जे कोणते असे 2.5% माल जकात भितर दमकम आहे हे का वाजिब जकात बलता फर्ज जकात बलता हेच्या इलावा जे कोणतं आम्ही मिस्किना काय दूध देता बोलतात या बीजे कोणा सरी काय निको सुलू करू करते आम्ही त्या काही सरी काही सदका करू शकतात हे काय नफली सदका बोलतात ही अगर माणूस आपली खोशेन देऊचे जकात जे कोणते असे माणूस अदा करणारी सुरते उपर जे काय गुन्हेगार जातलो जकात देऊचे त्याच्या उपर फर्ज असे जी काय बोलले घालूचे जे कोणते भंगार असे घालूचे भंगार आम्ही जे काय चणवास जे काय कैला हा आणि चणवे घालते करते वाढे ते भंगार तरी ते भंगारावर जे काय आमच्या जकात नाही ते नाही घालूचे भंगार जे कोणते भंगार घालू होते असे कमी कमी घाटल्यानंतर कोणते असे जकात नाही इला की भल्ली ज्यादा मिकदार भीतर असे आमतरावर एक मुतवस्थित घराण्याची मंचाकडे त्यातले भंगार राहणे त्याच्यानुसार ज्यादा भंगार आहे तर उलमा बरोबर का उचलन तरी जे काय जकात काढू का
वालेकुम
सलाम
आजकाल आमची म्हणजे बल्ली भंगाराचा हाडका बाहेरान तीन रुपये आणि बल्ली म्हणजे रुपये होता तीन रुपयाची इस्तेमाल सही आहे का ना
अच्छा जे कोणती रुपये हाडतात ज्या भंगारे हाडतात ती म्हणजे गैरकानुनी काम करतात त्यांना जे कोणते असे इथले गैरकानुनी कामापासून जे काय एतराज करू का जे कोणते मुलका भीतर वाटे ते मुलकाचे कानून सो तरी बाकायदा एहतराम करू कास पासो लिहाज धरू कास आणि खुसूसन इथले तर काम करतली म्हणजे त्यांना जे काय धोकादही विधक होते मुबतला राहतात तरी जे काय हुकूमत धोका देतात सूट जपतात लिहाजा ते ही सगळ्या चीजो करतात त्यांना ही तमाम चीजापासून एहतियात करूचे भरली जरुरी असे आणि इसली मनशाची रुपयो आम्ही अगर खाऊच्या पासून एहतियात करतात तर एहतियात करू शकता आम्ही त्याका हराम नुकाम सांगू शकेल कोणत्या ठावावर आपले जाऊ खाऊच्या जाओ या मिसगता जाऊ कोणत्या ठावावर सांगू हुकूम एक असलेलो तेच आम्ही जे काय त्यांच्याकडे रुपये घेणार तर आमचे बेहतर एहतियात करू का केवळ गैरकानुनी जटली कामे असे कोणते मुलका भेद करू माणूस ते मुलकाचे कानूनची खिलाफवर्जी केल्याने जे कोणत्याचे सही नये त्याच्यापासून जे काय तो एहतियात करू का वालेकुम सलाम
मुझे नाम है मोहम्मद तिबियान अकरमी
मोहम्मद
तिबियान अकरमी
तिबियान अकरमी अच्छा
मुझे सवाल उठाते उठला मैं बेंगलुरु वाला गाय पड़ो थे जैसे कि कलंग गावात चान पलंग गले थे लेकिन दूसरे यारी पलंग फिर चान पलंग लगे क्या लोग हमारे सका लोग लेकिन दोनों कर
तुमचे सब जो कोणते असे तुम्ही सहरीचे वक्ता उपर या सुबा सादिक फुडे सर जे कोणते ठावा उपर पावला हा अगर तिया रमजान असे तर तुम्ही रोज धरू का त्याच्या मग तुम्ही दुसरे इलाका भी पावले की ते ठावा भी रमजान नाही मसाल बेंगलोर पावले तुम्ही तिया रमजान नाही तर तुमच्या उपर रोजो नाही तुम्ही रोजो धरू शके ना तिया आणि जो कोणतो रोजो तुम्ही सुकला हा तुमका अगर तुम्ही सगळो मास बेंगलोर सर हातले आणि बेंगलोर भितरकच जे काय तुमचे पुरा जातले तर बेंगलोरची तरतीब मुताबिक तुम्ही रोजो धरतले आणि त्याचे दरमने तुम्ही हिंगा येऊन पावले तरी हिंगा जे कटले रोजे झाला त्यातल्या रोजा मुताबिक तुमका जे काय वरल्या रोजाची कदा करू का पडतले आखिर आखिर बिदक खेळात गेलो ते असो हिसाब अखेर पावतलो बोला गावा बी 30 रोजे झाला जे कोणते असे तुमका 30 रोजे करू का पडतले तुमका जे कोणते असे अगर ते 29 रोजे झाला हा बेंगलोरचीच बिन तर तुमका कदा करूची जरूरत नाही अगर 29 झालं तिघा जो हिंगा जो कोणते 29 कम झाला हा तर तुमका कदा करू का पडतले 29 तर पुरा करू का पडता
सलाम
वालेकुम सलाम वरहमतुल्ला जी
अजय मल्ला
जी
अब जो नाक के प्रिंट सौ कम नाक के लिए जरूरी क्या
कद बोल रहे
గుళ్ళు నవాజ్ స్టార్టింగ్ నవాజ్ వస్తా నవాజ్ నవాజ్ అన్నా
त्यांचे जे कोणते जे पाय ढापून राहतात पाटरलो हिस्सो अगर सज्जा केला मग उसून आहे तरी हरकत नाही वर्ण जे का उपरलो हिस्सो जे कोणत्याच्या पाय असतो तो भय नवजीचे हालत मध्ये ढापून राहतो स्टॅगिन हलकम जरुरी नाही अगर त्यांची कुछ त्यांची पेरान वडल्याचे या साडी खाल करता बोली आपले जे कोणत्याचे शलवार जे कोणत्याचे खाल करता आणि पाय ढापता तरी नवाज करू शकतो السلام علیکم وعلیکم السلام جی
مانوس اصل حافظ مانوس تو اپنے آخری عمر جو حالتیں یا مست حالتیں اصل ہٹ آٹو سر لو
جی
تر تم کا اصل میں آخری بھی تو حافظ حافظ مقام دینا چلے گا
जे कोणतं माणूस कुराण पाक हिफ्ज केला ते त्याची मिसाल का बसलान त्याच्याकडे एक मुश्कची खुशबूदार चीज असल्या बरी ती खुशबू फैलतली घेता जेता त्याका तो जे काय पडते राहतलो माणसाभित आम करते राहतलो अगर त्याका तो आम कळेल नाही त्याच्याकडे ती महफूज राहिली तरी निशी वलखा का बसला तुमच्या घराभितर जे काय खुशबूची चीज या अत्तराची कुप्पी घराभितर धरून आहे कोणी त्याच्यान फायदा उखलला इशिकत आहे हाफिज माणूस हिफ्ज कैला मग जे काय त्याका हुकुम का होतला आणि त्याका तो पडते राहू का आणि त्याका हिफ्ज करू का आणि हिफ्ज बाकी राहू का अल्लाच भीतर तुझे जोफ आणि पेराना सालीची वजान त्याका पडूचो मौका झालना या त्याका एटली कमजोरी आहे की तो कुराण शरीफ हाताळी देऊ शकेना आणि त्याची वजान तो काही इसरला तरी इन्शाल्ला अल्लाकडे तो मौका जाऊचे नाही अलबत्ता तो जो कोणते शे कुराण पाक पडण्यातून राहून करून इसरला ते तरी त्याच्या उपर आयली वाईट एक माणूस कुराण पाक पडते वाटे आणि त्याची तिलावत करते राहता तरी त्याच्यासोबती वाईट नाही जे कोणतं माणूस त्याला वतकच करू ते सोडला ते आणि त्याला आडव धरवे नाही तो आणि इसरला ते त्यांच्यासाठी वाईट असली जो सुजान झाला मगीर माणूस जे कोणते असे त्याची बिमारी या त्याची कमजोरी जी आहे तो पडूकच सगळं नाही तरी ते माजूर वाढतो ते माजूर माणसा जे दुसऱ्या हकामा सिलसिलात छूट असे हे जे बघतो त्याचं इन्शाला छूट राहतील अच्छा
वालेकुम असलाम वरहमतुल्लाहि वबरकात
काबल दुबारा सांगा दाढी काढता जी जेटली रुपये सुदाची तो त्याका लागली तेटली रुपये तो जे कोणते असे बिला स्वाबची नियती सत्कार करतलो आणि आईंदा तो जे काय इथले काम करतो आपण एहतियात करतलो तौबा करतलो आपला जे काय कल्लतर आपण केलं बोलून आणि जे कोणते असे सूदची रुपया जेटली त्याच्या उपर लागू झाली ते या तो देऊन दिला ते त्याका देऊ का पडता त्याच्या बदली तो जे कोणते असे 30 रुपये अगर त्याच्याकडे 80 सुदाचे रुपये तर तो जे काय सत्कार करतलो 30 रुपये तो
हम माना के बहुत ममनून मशकूर हैं कि उन्होंने अपना कीमती वक्त हमारे लिए इस मुबारक काम के लिए दिया अल्लाह ताला हमारा ये पहला तजुर्बा है इसको कबूल फरमाएं और इस तरह के इंशाल्लाह आइंदा भी हम अपनी नशिस्तें रखने का आज़्म रखते हैं उम्मीद के आप इंशाल्लाह ताउन फरमाएंगे जज़ाकअल्लाहु खैर अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू